काय मुलांनो, आता पहाडे कठीण वाटत नाहीयेत ना? मग आमची आहेच तशी आयडिया.
पाढा ऐकून पोटात गोळा आला ना? मग आता थोडी उजळणी. सांगा पाहू, सोळा चोक, सोळा सक, सोळा आठे, सोळा दुणे, सोळा पंचे,